मलाखी अध्याय एक। मलाखीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन। परमेश्वर म्हणतो, मी तुम्हावर प्रीती केली, पण तुम्ही विचारिता, तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली? परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यास दिले। अदोम म्हणाला, आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू। तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधितील, पण मी पाडून टाकीन, आणि लोक त्यास दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्यावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील। तुमचेच डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल, इस्रायलाच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा होवो। मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो। मी बाप आहे, तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे, तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो। तरी तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता, तरी तुम्ही विचारिता, आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले? तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज तुच्छ आहे, असे तुम्ही बोलता, तेणे करून तुम्ही ते विटाळविता। तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझवर प्रसन्न होईल काय? अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। आता परमेश्वराने आम्हावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा। तुमच्या हातून हे घडले आहे, तुमच्या या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये, म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुमच्यात मला मुळीच संतोष नाही। तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही, कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाम थोर आहे। माझ्या नामाप्रित्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळितात व निर्दोष बली अर्पितात, कारण माझे नाम राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळिले आहे, त्याचे उत्पन्न त्याचे अन्न ही तुच्छ आहेत। अशाने तुम्ही माझ्या नामाची अप्रतिष्ठा करिता। तुम्ही असेही म्हणता, काय पीडाही, तुम्ही नाक मुरडिता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता, तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय, असे परमेश्वर म्हणतो. आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशुचा यज्ञ करीतो, असा फसविणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरितात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.